आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन. वैद्यकीय व्यवसाय हा मानवसेवेचा एक मार्ग असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रियाचे चान्सलर डॉ क्रिश्चियन स्टॉकर यांच्याशी नवी दिल्लीमध्ये चर्चा करणार. नाशिकमध्ये टीसीएसच्या बीपीओमध्ये झालेल्या लैंगिक छळ प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन. आणि महाराष्ट्राच्या विविध भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं राज्य सरकारचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मंजूर झालं होतं. यामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी 3 दुरुस्ती विधेयकं विशेष अधिवेशनात सादर करण्यात येणार आहेत. 131 दुरुस्ती विधेयक, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित विधेयकाचा यात समावेश आहे. महिलांसाठी आरक्षणाबाबतचा कायदा 2029 लोकसभा निवडणुकांपासून लागू करता यावा यासाठी आवश्यक घटना दुरुस्ती आणि मतदारसंघांची फेररचना पूर्ण करण्याच्या उद्देशानं हे विशेष अधिवेशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून या विधेयकांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. महिला आरक्षण विधेयक संतुलित असून देशातील सर्व राज्य आणि प्रदेशांच्या अपेक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. दरम्यान भाजप, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पक्ष आणि काँग्रेससह अनेक पक्षांनी आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याबाबतचा पक्षादेश जारी केला आहे. महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांचा पाठिंबा असेल, मात्र हे विधेयक ज्या पद्धतीने आणलं जात आहे त्याबाबत शंका असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काल सांगितलं. विरोधी पक्षांचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा असला तरी मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित विधेयकातील तरतुदींना विरोध असेल असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी या महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी याबाबतचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ते करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल नागपूर इथं एम्स संस्थेच्या पदवीप्रदान समारंभात बोलत होत्या. वैद्यकीय क्षेत्र हा केवळ व्यवसाय नाही तर संवेदनशीलतेनं मानवसेवा करण्याचा तो एक मार्ग आहे. डॉक्टर्स रोग बरा करण्याबरोबरच रुग्णांच्या मनात आशेची ज्योत जागवण्याचं काम करतात असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि एम्सचे अध्यक्ष डॉ अनंत पांढरे उपस्थित होते. भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांच्या 78 तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाली. नागपूरमधल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते 11 गुणवंत अधिकाऱ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णू देववर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यावेळी उपस्थित होते. आज सकाळी राष्ट्रपती वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देणार असून त्यानंतर त्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रियाचे चान्सलर डॉ क्रिश्चियन स्टॉकर यांच्याशी नवी दिल्लीमध्ये चर्चा करणार आहेत. विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही ते विचारांची देवाणघेवाण करतील. पंतप्रधान मोदी आणि क्रिश्चियन स्टॉकर यांच्यातील चर्चेमुळे विविध क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या नवीन संधी निर्माण होतील असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच अमेरिका इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी अधिक कडक करत आहे, तर इकडे इस्रायलची लेबनॉनमध्ये लष्करी कारवाई देखील सुरूच असल्यानं तणाव अधिक तीव्र होत आहे. अमेरिकेनं युद्धविरामाचा कालावधी वाढवण्याची मागणी केल्याचं वृत्त व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलाईन लिव्हिट यांनी फेटाळलं आहे. इराणबरोबर राजनैतिक चर्चा सुरू असून अमेरिकन शिष्टमंडळ इराणबरोबरच्या चर्चेसाठी पुन्हा पाकिस्तानात जाऊ शकतं असं त्या म्हणाल्या. दरम्यान रशिया किंवा इराणकडून तेल खरेदी करण्यासंदर्भातील निर्बंधांमधून कोणतीही सवलत दिली जाणार नाही असं अमेरिकेनं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये काल आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी याबाबत माहिती दिली. तेल खरेदीबाबतच्या सवलतींना मुदतवाढ दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. देशभरातील काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जनगणना 2027 अंतर्गत घरसूची आणि घर मोजणी कामाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. गृह मंत्रालयानं जाहीर केलेल्या निवेदनानुसार अंदमान आणि निकोबार, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये तसंच दिल्लीतील काही भागात एक महिनाभर ही मोहीम राबवली जाईल. या काळात प्रगणक माहिती संकलनासाठी घरभेटी करतील. दरम्यान या जनगणनेदरम्यान पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या स्वयंगणना सुविधेला अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. आतापर्यंत 12 लाख कुटुंबियांनी या सुविधेचा लाभ घेत आपली माहिती देऊन स्वयंगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रक्रियेदरम्यान मिळालेला ओळख क्रमांक घरभेटीसाठी आलेल्या प्रगणकाला देण्यासाठी जतन करण्याचा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे. महाराष्ट्रात नाशिकमध्ये टीसीएसच्या बीपीओमध्ये झालेल्या लैंगिक छळ प्रकरणी तथ्यांची पडताळणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती शनिवारी नाशिकमध्ये कंपनीच्या कार्यालयाला भेट देणार आहे. 10 दिवसात या समितीला अहवाल देण्याचे आदेश आयोगानं दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती साधना जाधव या समितीच्या अध्यक्ष असतील. दरम्यान नाशिक पोलिसांनी या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास संस्थेशी पत्रव्यवहार केला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. धर्मांतर प्रकरणाची व्याप्ती परदेशापर्यंत पोहोचली आहे का, परकीय कट्टरपंथीय संघटनांकडून संबंधित आरोपींच्या टोळीला निधी पुरवला जात होता का असा संशय पोलिसांना आहे. त्याबाबतचे ठोस पुरावे शोधण्याच्या उद्देशानं हा पत्रव्यवहार केल्याचं कर्णिक यांनी सांगितलं. तर अमरावती जिल्ह्यात अचलपूर परतवाडा परिसरात अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अयाज याच्यासह 4 जणांना अटक केली आहे. सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या शालांत परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. 93.70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत परीक्षा झाली होती. फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धेत काल सायप्रस इथं भारताची ग्रँडमास्टर आर वैशाली हिनं अंतिम फेरीत रशियाच्या कॅटरिना लाग्नोचा पराभव करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या विजयाबरोबरच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं स्थान मिळवलं असून या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या स्पर्धेत चीनच्या जू वेनजूनशी तिचा सामना होणार आहे. दुसरीकडे खुल्या गटात उझबेकिस्तानच्या जावोखीर सिंदारोव्हनं कॅन्डिडेट्स स्पर्धेतील आपला विजय निश्चित केला. या वर्षाअखेरीस त्याची विश्वविजेत्या गुकेशशी लढत होईल. हवामान. महाराष्ट्राच्या विविध भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 2-3 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणं टाळावं. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर जाताना उन्हाच्या झळा लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावं. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन. वैद्यकीय व्यवसाय हा मानवसेवेचा एक मार्ग असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रियाचे चान्सलर डॉ क्रिश्चियन स्टॉकर यांच्याशी नवी दिल्लीमध्ये चर्चा करणार. नाशिकमध्ये टीसीएसच्या बीपीओमध्ये झालेल्या लैंगिक छळप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन आणि महाराष्ट्राच्या विविध भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं राज्य सरकारचं आवाहन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.